रोमकरास पत्र अध्याय 4। तर मग अब्राहम जो मानवी रीतीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? जर अब्राहम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही, कारण शास्त्र काय सांगते?
अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला।
जो कोणी काम करतो त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते। कोणताही मनुष्य कर्मे करून देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरू शकत नाही, म्हणून त्याने देवावरच भरोसा ठेवावा। मग देव त्या मनुष्याचा भरोसा स्वीकारून त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो। दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे। ज्याला देव कर्मा वाचून नीतिमान ठरवितो त्याच्याविषयी दावीद म्हणतो,
ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य धन्य तो पुरुष ज्याच्या पापांचा हिशेब प्रभू करणार नाही।
तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुनता झाली आहे आणि ज्यांची सुनता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते, कारण आम्ही म्हणतो अब्राहमाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला। आणि तो कसा गणण्यात आला? तो सुनता झालेला असताना का सुनता झालेली नसताना? सुनता झालेली नसतानाही त्याने जो विश्वास दाखवला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुनताही खून मिळाली। यासाठी की जे सुनता झाली नसताही विश्वास ठेवतात त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे, त्यांचा तो पिता आहे। आणि तो ज्यांची सुनता झाली आहे त्यांचाही पिता आहे, पण त्यांची सुनता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहम याची सुनता होण्यापूर्वी सुद्धा तो जसा विश्वासात जगत होता तसेच जर ते जगले तरच अब्राहम त्यांचा पिता होऊ शकतो। अब्राहम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले। लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे, आणि देवाने अब्राहमाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे, कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते, आणि जेथे नियमशास्त्र नाही तेथे आज्ञा मोडणेही नाही। म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे, यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे। अशा रीतीने ते अभिवचन अब्राहमाच्या सर्व संततीला आहे। फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहमाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे। पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे,
मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता केले आहे।
अब्राहमाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो, त्या देवासमोर हे खरे आहे। आपल्या अंतकरणात आशा धरून सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील, असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला। अब्राहम जवळजवळ 100 वर्षांचा, त्यामुळे त्याचे शरीर मृत्यूवतच झाल्यासारखे होते, तसेच सारेला सुद्धा मूल होणे शक्य नव्हते। अब्राहमाने याविषयी विचार केला होता, तरी पण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही। देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही, त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही। तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले। त्याची पूर्ण खात्री होती की देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे, म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले। ते अभिवचन केवळ अब्राहमासाठीच होते असे नव्हे तर आपल्यासाठी सुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभू येशूला मेलेल्यातून उठविले आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो। येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले आणि त्याला मरणातून उठवण्यात आले, यासाठी की देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे।